एस्तेर अध्याय 3 या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हमान याला बढती देऊन गौरव केला. त्याच्या बरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हमानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयला विचारले, राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस? राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले, तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीत. तेव्हा असे झाले की मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पहावे म्हणून त्यांनी हमानाला सांगितले. आपण यहुदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते. जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करीत नाही हे हमानाने पाहिले तेव्हा तो संतापला. पण फक्त मर्दखयाला जीवे मारणे त्यास अपमानकारक वाटले, कारण मर्दखयाचे लोक कोण होते ते त्यांनी हमानाला सांगितले होते. म्हणून अहश्वेरोषाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहुदी लोकास कसे मारता येईल याचा विचार तो करू लागला. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये हमानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यामध्ये टाकत होते. त्यानुसार अदार हा 12वा महिना त्यांनी निवडला. मग हमान राजा अहश्वेरोष कडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोष, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत, शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही. जर राजाची मर्जी असल्यास या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि 10,000 किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे. म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातात देतो. तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हमानाला दिली. राजाने हमानास म्हटले, तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत, तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे. त्यानंतर पहिल्या महिन्याच्या 13व्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यास त्यांनी हमानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठवण्यात आली. राजा अहश्वेरोषाच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली. जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या 12व्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृद्ध माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा, त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले. हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकास तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे. राजाच्या हुकमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शुशन राजवाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हमान पेयपान करायला बसले, पण शुशन नगर मात्र गोंधळून गेले.